सर्व श्रोत्यांस माझा सप्रेम नमस्कार. आजच्या उपासना कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण बरे आहात ना श्रोत्यांनो? काय सुरू आहे आपल्या कुटुंबामध्ये? सर्व काही सुरळीत सुरू आहे ना? मला खात्री आहे की आपण सर्व आनंदात आहात आणि आपल्या कुटुंबामध्ये सर्व काही व्यवस्थित आहे. होऊ शकतं की आपल्यापैकी काही लोक चिंतेत आहेत, काही लोक संकटात आहेत, आपल्यापैकी काही लोक आजारी आहेत. परंतु हिम्मत हारू नका, निराश होऊ नका. जिवंत परमेश्वरावर भरोसा ठेवा. तो तुमची काळजी घेण्याकरिता समर्थ आहे. तो तुमच्या सर्व समस्या सोडविण्याकरिता समर्थ आहे. त्याच्यावरच विश्वास ठेवा. आणि आजचं वचन लक्षपूर्वक ऐका, त्याच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. ह्या दिवसांमध्ये आम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि 10व्या अध्यायाला आज आम्ही सुरुवात करणार आहोत. म्हणून ज्यांच्याजवळ नवीन करार आहे त्यांना माझी विनंती आहे की प्रगटीकरणाचे पुस्तक ह्याचा 10वा अध्याय आपण उघडा. अध्ययनाकडे वळण्यापूर्वी मी आपणाकरिता सादर करीत आहे हे एक मधुर गीत.
Thank you.
ह्यावेळी आपण प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र 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 जिवंत परमेश्वर पित्या, तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर तुझे गुणगान गात, तुझी स्तुती आणि प्रशंसा करीत आम्ही प्रवेश करीत आहोत. तुझी स्तुती असो प्रभू, की प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे तू कृपेचे सिंहासन आमच्यासाठी उघडे केले आहे. आज स्वर्गाचा दरवाजा आमच्यासाठी उघडा आहे, कारण आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे. ख्रिस्ताच्या त्या पवित्र रक्तामध्ये आमची पापे तू धुऊन काढलेली आहेत. खरोखर ही तुझी महान कृपा आहे, तुझे प्रेम आहे. आम्ही तुझे आभारी आहोत प्रभू. आज आमची प्रार्थना आहे त्या लोकांकरिता जे नाशाच्या मार्गावर आहेत, ज्यांना भयंकर अशी व्यसने लागलेली आहेत. अनेक आहेत जे आपल्या जीवनाला कंटाळलेले आहेत. प्रभू अशा सर्वांवर तू कृपादृष्टी कर. आज अशा प्रत्येक व्यक्तीशी तू बोल प्रभू, आणि होऊ दे की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तुझ्या पवित्र आत्म्याचं कार्य व्हावं. आजचं वचन तूच आम्हाला समजून सांग, तूच आम्हाला शिकव. आमच्या कुटुंबांची स्थिती तुला ठाऊक आहे, आमची आत्मिक स्थिती शारीरिक स्थिती तुला ठाऊक आहे प्रभू. तू आमच्यावर कृपादृष्टी कर आणि आम्हाला आरोग्य दे. प्रत्येक लहान थोर व्यक्तीला तू आशीर्वादित कर. आमची प्रार्थना आहे की तू आमच्या देशावर आशीर्वाद पाठव, आमच्या सर्व प्रियजनांवर तू आशीर्वाद पाठव. हो दे प्रभू की अनेकांची आज ख्रिस्ताशी ओळख व्हावी आणि ख्रिस्ताच्याद्वारे त्यांना तारण प्राप्त व्हावे. ही लहानशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत, म्हणून तो ऐक. आमेन. श्रोतनो, मागच्या कार्यक्रमामध्ये आम्ही प्रगटीकरणाचे पुस्तक 12 ह्याच्या 5-9 विचार केला. आम्ही पाहत होतो की सैतानाला परमेश्वराच्या उपस्थितीत जाण्याची परवानगी आहे. शिमोन पेत्राविषयी आम्ही पाहिलं की सैतान देवाच्या उपस्थितीत येऊ शकला आणि त्याने शिमोन पेत्राची परीक्षा घेण्याची परवानगी देवाजवळ मागितली आणि त्याला ती परवानगी देण्यात आली. मिखाएल विषयी आम्ही पाहिले होते की मिखाएल एक आद्य देवदूत आहे आणि यहुदाच्या पत्रामध्ये त्याच्याविषयी आम्हाला सांगण्यात आलेले आहे. यहुदाचे पत्र 9 आद्य देवदूत मिखाएल ह्याने जेव्हा मोशेच्या शरीरासंबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करावयास तू धजला नाही तर प्रभू तुला धमकाव एवढेच तो म्हणाला. श्रोतांनो, आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की दुसरे अनेक आद्य देवदूत आहेत, परंतु मिखाएलची इस्रायल संबंधाने एक वेगळीच सेवा आणि जबाबदारी आहे. दानिलाचे पुस्तक 10:13 सांगतं. दानिलाचे पुस्तक 10:13 पारसाच्या राज्याचा अधिपती 21 मला आडवाला, तेव्हा पहा मुख्य अधिपतीपैकी एक. मिखाएल एक प्रमुख राजकुमार आहे, बहुधा दुसरे आद्यदूत असतील, परंतु पवित्र शास्त्रात फक्त मिखाएल आणि गॅब्रियल ह्यांचेच नाव सांगण्यात आलेले आहे. पुन्हा दानिलाचे पुस्तक 10:21 आम्ही वाचतो. दानिलाचे पुस्तक 10:21 सत्यलेखात जे लिहिले आहे ते तुला प्रगट करीतो, त्याचबरोबर सामना करण्यात तुमचा अधिपती मिखाएल याशिवाय दुसऱ्या कोणाचे मला साह्य नाही. ह्या ठिकाणी अधिपती मिखाएल हा शब्द वापरण्यात आलेला आहे. देव दानिलाशी बोलत असल्यामुळे हे दानिलाच्या लोकांना इस्रायल राष्ट्राला दर्शविते. दानिलाचे पुस्तक 12:1 हे स्पष्ट केलेले आहे. दानिलाचे पुस्तक 12:1 त्या समय तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मिखाएल तो उठेल. कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समय येईल. तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्यावेळी मुक्त होतील. त्यावेळी फार त्रासाची आणि महासंकटाची वेळ असणार आहे. मिखाएल पुन्हा बाहेर पडेल व सैतानाला स्वर्गातून बाहेर काढेल, कारण तो राजकुमार आहे व इस्रायल राष्ट्रावर पूर्ण वेळ नजर ठेवून आहे. श्रोत्यानो, खरोखरी ही एक विलक्षण गोष्ट आहे. तेथे फार भयंकर संघर्ष युद्ध होईल. सैतान इतक्या सहजपणे शांत होणार नाही, परंतु मिखाएल व त्याचे दूत विजय प्राप्त करतील आणि सैतान व त्याचे दूत स्वर्गातून बाहेर फेकल्या जातील. प्रभू येशूने ह्याचा संदर्भ लोकृषुभर्तमान 10:10 आणि 18 दिलेला आहे. वाचूया श्रोतांनो, लोकृषुभर्तमान 10:18, तेव्हा त्याने त्यांना म्हटले, सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले. हा जो मोठा अजगर आहे त्याला समजण्यात आम्ही चूक करू शकत नाही, कारण त्याला ह्या ठिकाणी फार स्पष्टपणे दर्शविण्यात आलेले आहे. त्याच्या जणू बोटांचे ठसे प्रगटीकरणाच्या पुस्तकात ह्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, कारण देवाला माहीत होते की ह्या शतकातील काही उपदेशक सैतान अस्तित्वात नाही अशी शिकवण देतील. जर आपण तसा विश्वास ठेवत असाल तर तो तुमच्यावर हावी होईल, तो अधिक तीव्रतेने तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. आता श्रोतांनो, पुढे आम्हाला त्याच्याविषयी अधिक पाहायला मिळेल. तो कोणत्याही प्रकारे विद्रूप प्राणी नाही, तो प्रकाशाचा दूत आहे. त्याचा परिचय कसा करून देण्यात आला आहे ते आता आपण लक्षात घ्या. पहिली गोष्ट जी त्याच्याविषयी आम्हाला ह्या ठिकाणी वाचायला मिळते ती ही की त्याला जुना अजगर म्हटलेले आहे. नववचन पहा, तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला आणि नंतर पुढे म्हटलेला आहे की तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला. ही गोष्ट आम्हाला एदेन बागेमध्ये नेते. आमच्या प्रभूने योहान कृषुभर्तमान 8 आणि 44 म्हटले, योहान कृषुभर्तमान 8:44. तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आह आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे कराव्यास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. श्रोतांनो, व्हिन्सेंट ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे सैतान जुना साप आहे जो प्रारंभी एदेन बागेत होता. जुना व प्रारंभी हे शब्द एकसारख्याच अर्थाचे आहेत. दुसरी गोष्ट जी आम्हाला ह्या वचनांमध्ये पाहायला मिळते ती ही की त्याला दुष्ट म्हटलेले आहे. त्याला 10 दोष लावणारा असे सुद्धा म्हटलेले आहे. हेच कारण आहे की विश्वासणाऱ्यांना देवाकडून एका मध्यस्थाची गरज आहे. श्रोतांनो, लक्षात घ्या की तुमचा व माझा आज एक शत्रू आहे जो ह्या पृथ्वीवर आमच्यासाठी समस्या निर्माण करीत आहे, परंतु तो तुमच्या व माझ्याविषयी काय म्हणतो हे जाणून आपण आश्चर्यचकित व्हाल. असे काहीच नाही जे आपण करता मनात आणता ते तो आपणाविरुद्ध उपयोगात आणत नाही. प्रत्येक गोष्टीचा उपयोग तो तुमच्या आणि माझ्या विरुद्ध करतो, परंतु परमेश्वर त्याविषयी आधीच जाणून आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा मध्यस्थ आहे, ज्याला देवाने आमच्याकरिता दिलेले आहे. योहानाचे पहिले पत्र 2:1 पहा. योहानाचे पहिले पत्र 2:1, अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हास लिहितो. जर कोणी पाप केले तर नीतीसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. जर श्रोतांनो मी पाप करीत नाही तर ते फार विलक्षण आहे, परंतु आम्हाला दिसतं की आमचा स्वभाव पापी स्वभाव आहे. जन्मतःच आम्ही सर्व पापी आहोत. आम्ही पाप करतो, कधी जाणून बुजून कधी न जाणता. देवाचे आभार मानते की तुमच्या व माझ्यासाठी देवाजवळ एक मध्यस्थ आहे, एक वकील आहे. येशू ख्रिस्त आमचे रक्षण करणार आहे. तो आज तुमच्या आणि माझ्यासाठी व्यस्त आहे. तो स्वर्गात आरामात बसलेला नाही, तो आमचे रक्षण करणारा आमचा मध्यस्थ आहे. सैतान निंदा नालस्ती करणार आहे. तो सुरुवातीपासूनच खोटे बोलणार आहे. आज सर्व लबाडीचे मूळ सैतान आहे. आमच्या मंडळात, आमच्या समाजात जी कुजबूज चालते तिचा उगम कुठून होतो? तिचा उगम नरकातून होतो. त्याच ठिकाणातून आज होत असलेल्या सर्व वाईट गोष्टींचा उगम आहे. नंतर तिसरी गोष्ट जी आम्हाला पाहायला मिळते ती ही की त्याला सैतान म्हटलेले आहे, अर्थात तो विरोधी आहे. तो देवाचा व त्याच्या लोकांचा भयंकर विरोधी आहे, शत्रू आहे. आम्हाला पेत्राचे पहिले पत्र 5:8 सांगते. पेत्राचे पहिले पत्र 5:8, सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. अनेक लोक जे खोट्या धर्म सिद्धांताच्या जाळ्यात अडकलेले आहेत व खोट्या शिकवणुकीच्या आहारी गेलेले आहेत त्यांच्याकडून आम्हाला अनेक पत्रे येतात, परंतु त्यांच्यापैकी अनेकांची देवाच्या वचनाचा योग्य प्रकारे अभ्यास केल्यामुळे सुटका झाली आहे. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला आम्ही चुकीची शिकवण देत आहोत असे वारंवार म्हटले, पण शेवटी देवाच्या वचनाला त्यांनी समजून घेतले आणि त्यांना त्यांची चूक कळली. श्रोत्यांनो, सैतान आमचा शत्रू आहे हे आम्हाला ओळखून घ्यायचे आहे. आमची दृष्टी येशू ख्रिस्तावर आम्ही लावून ठेवायला हवी. तो आमच्या सुटकेचे स्थान आहे व तो आमची मदत करणार आहे. चौथी गोष्ट जी ह्या वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळते ती ही की तो सर्व जगाला ठकविणार आहे. महासंकटाच्या काळात सैतान मानवजातीला पूर्णपणे ठकवणार आहे. आज तो काही प्रमाणात फसवीत आहे हे निश्चित. सैतान देवाविषयी व देवाच्या वचनाविषयी ठकवितो. त्याने हवेला देवावर संदेह ठेवण्यासाठी त्याच्यावर अविश्वास दर्शविण्याकरिता भाग पाडले. उत्पत्तीचे पुस्तक 3:1-4 वचने सांगतात. उत्पत्तीचे पुस्तक 3:1-4 वचने. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वंचनात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले हे खरे काय? स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. श्रोत्यानो, सैतान मानवामध्ये संदेह निर्माण करतो, गैरसमज निर्माण करतो. सैतान मानवाला तो जो आहे त्यापेक्षा अधिक समजण्याकरिता विवश करतो. तो मानवाला उंच करून मानवाला हे भासवितो की तो देवा समान आहे. उत्पत्तीचे पुस्तक 3:5 वचन पहा. कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल, त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. सैतान जगाविषयी, देहाविषयी व दुष्टाविषयी प्रत्येक मानवाला ठकवतो. आम्हाला वाटतं की आम्ही जगावर, देहावर आणि दुष्ट गोष्टींवर विजय प्राप्त करू शकतो, परंतु श्रोत्यानो, आम्हाला ते आमच्या बळाच्या आधारावर शक्य नाही. हे जग आमच्यासाठी फार मोठे आहे व हे निश्चितच आम्हाला देवापासून दूर नेते. सैतान शुभवर्तमानासंबंधाने मानवाला ठकवितो. मानवाने मंदिरात जाणे ह्यावर त्याचा काही आक्षेप नाही, त्यामुळे त्याला काही समस्या होत नाही, परंतु मानवाचे तारण हे त्याला पसंत नाही. जेव्हा एखाद्या मानवाचे तारण होते, एखादी व्यक्ती येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवते, तेव्हा मात्र तो फार गोंधळून जातो. त्याच्यामध्ये फार गोंधळ उडतो आणि त्याला ते मुळीच पसंत नाही की कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवावा. करिंथकरास 2:4-4 वचन आम्हाला सांगते. करिंथकरास 2:4-4 वचन, त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्याच्यावर प्रकाशू नये. आता आपण 12:10-12 वचने पाहूया. 12:10-12 वचने. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली, ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रगट झाली आहे. कारण आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा खाली टाकण्यात आला आहे. त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले आणि त्यांच्यावर मरावयाची पाळी आली, तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. म्हणून स्वर्गांनो व त्यात राहणाऱ्यांनो उल्हास करा. पृथ्वी व समुद्र ह्यावर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी तो म्हणतो की तेव्हा मी मोठी वाणी ऐकली. हे आम्हाला स्मरण करून देते की योहान अद्यापही ह्या घटनांना पाहत आहे आणि ह्याविषयी ऐकत आहे. आम्ही हे विसरू नये अशी त्याची इच्छा आहे, कारण श्रोत्यांनो हे फार महत्वाचे आहे. जेव्हा सैतानाला स्वर्गातून काढण्यात येईल तेव्हा स्वर्गात जे सोडवलेले आहेत, जे सुटका पावलेले आहेत, त्यांच्यात मोठा आनंद निर्माण होईल. प्रगटीकरणाचे पुस्तक 6:9-10 आम्ही वाचले होते. प्रगटीकरणाचे पुस्तक 6:9-10. त्याने 5वा शिक्का फोडला तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जीवे मारलेल्या लोकांचे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. तू कोटपर्यंत न्याय निवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस. श्रोत्यांनो, कारण ते पृथ्वीवरील त्यांच्या बांधवास सांगतील, आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा खाली टाकण्यात आला आहे. ख्रिस्ताच्या मृत्यू व पुनरुत्थानानंतर दुष्टाविरुद्ध सामर्थ्याचे जे एक महान प्रदर्शन होईल ते म्हणजे सैतानाला स्वर्गातून काढून टाकणे होय. व ह्याद्वारे पृथ्वीवर ख्रिस्त आपल्या हातात सत्ता घेईल आणि ह्या सत्तेची सुरुवात होईल. जेव्हा ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला तेव्हा त्याने सैतानाला स्वर्गातून काढून टाकण्याचा मार्ग उघडा केला. कलसेकरास पत्रातील भाषा आपण ऐका. कलसेकरास पत्र 2:14. तो म्हणतो, कलसेकरास पत्र 2:14, आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचे ऋण पत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. श्रोत्यानो, येशूने आपल्या मृत्यूद्वारे मानवाचे तारण शक्य केले. देवाने आमच्या पापांचे कर्ज ख्रिस्ताच्या वधस्तंभावर त्याला खिळून रहित केले. ख्रिस्ताने त्यांची पूर्ण खंडणी भरून दिली. पॉल म्हणतो, आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचं ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. तसेच कलसेकरास पत्र 2:15 आम्हाला सांगते. 2:15, त्याने सत्ताधीशांना व अधिकारांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले. माझा व्यक्तिगत विश्वास आहे की जेव्हा तो स्वर्गात चढला तेव्हा ह्याची सुरुवात झाली आणि त्याने आपल्या सोबत अनेक संतांना दिले. त्याने जे कैदेत होते त्यांना देवाच्या उपस्थितीत नेले, जे जुन्या करारातील संत होते ते ह्या समूहात आहेत जे आता म्हणतात की तारण आले आहे. ह्याद्वारे 4 महान रक्ताने विकत घेतलेल्या स्वर्गीय स्वतंत्रतेसाठी मार्ग उघडतो. आम्ही पृथ्वीवर अशा 4 स्वतंत्रतेविषयी बोलतो ज्या अद्याप मिळालेल्या नाहीत, परंतु येथे अशा 4 स्वतंत्रता आहेत ज्या ख्रिस्त येईल तेव्हा पूर्ण होतील. पहिली स्वतंत्रता आम्हाला दिसते ती म्हणजे तारण, ज्याची पूर्णता ख्रिस्तामध्ये आहे. आमच्या तारणाची पूर्तता तोवर होणार नाही जोपर्यंत आम्ही ख्रिस्ताच्या उपस्थितीत जाणार नाही. योहानाचे पहिले पत्र 3:2 सांगते. प्रियजनो, आपण आता देवाची मुले आहो आणि पुढे आपण काय हो हे प्रगट झालेले नाही, तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. हे श्रोत्यानो, तो जेव्हा पृथ्वीवर येईल तेव्हा खरे ठरेल. माझा विश्वास आहे की हे वचन त्याच्या दृश्य रूपात पृथ्वीवर येण्याविषयी सांगते. दुसरी जी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते ती ही की सामर्थ्य, ज्या प्रकारे ह्या जगातील राष्ट्रांनी आपल्या सामर्थ्याला हाताळले ते खरोखर भयंकर आहे. हे सर्व महान राष्ट्रांविषयी खरे आहे, त्यांनी आपल्या सामर्थ्याचा दुरुपयोग केला. परंतु जेव्हा ख्रिस्त सामर्थ्य आपल्या हातात घेऊन ह्या पृथ्वीला नियंत्रित करेल तेव्हा ते विलक्षण असणार आहे. तिसरी जी गोष्ट आम्हाला ह्या भागात पाहायला मिळते ती ही की त्यांचे राज्य ते ह्या पृथ्वीवर स्थापित होणार आहेत. जोपर्यंत ह्या पृथ्वीवर शांती, धार्मिकता आणि स्वतंत्रता स्थापित होऊ शकणार नाही. हे वचन आम्हाला दर्शविते की त्याच्या पहिल्या आगमन समयी राज्य स्थापित झालेले नाही. चौथी गोष्ट, ख्रिस्ताचा अधिकार. हे दर्शविते की अद्याप ख्रिस्ताने ह्या जगाचे शासन आपल्या हातात घेतलेले नाही. तो राज्याची उभारणी करीत नाही. आज तो राज्याची उभारणी करीत नाही. हा सर्व न्याय त्याच्या ह्या पृथ्वीवर येण्याची तयारी आहे. मानवाला सावधगिरीचा इशारा देऊन त्यांना त्याच्याकडे वळण्याची संधी देण्यात आलेली आहे व अनेक लोक त्याच्याकडे वळत आहेत ह्याबद्दल मी देवाचे आभार मानते. आणि अनेक लोक वळणार आहेत. देवाच्या न्यायात नेहमी श्रोतांनो आम्हाला कृपा सम्मिलित झालेली दिसते. नंतर तो म्हणतो की देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा हे प्रकट करते की सैतानाच्या डावपेचाचा हा एक भाग आहे जो तो आज मंडळीविषयी ख्रिस्ताचा जो उद्देश आहे तो व महासंकटाच्या काळातील संतांसाठी त्याचा जो उद्देश आहे त्याला झुगारून लावत आहे. ह्यामुळे ख्रिस्ताची आमच्यासाठी जी आज मध्यस्थाची सेवा आहे ती किती आवश्यक आहे हे ह्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहे. श्रोत्यानो आज प्रभू येशू ख्रिस्त आमचा मध्यस्थ आहे. तो आमच्या वतीने वकिली करीत आहे कारण परमेश्वराजवळ आमची पोहोच नव्हती. आमच्यामध्ये असली कुठलीच योग्यता नाही की आपण परमेश्वरासमोर सहजपणे जावे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पवित्र रक्ताच्या द्वारे खंडणी भरून दिली आणि आमचा आणि परमेश्वराचा समेट घडून आणलेला आहे. आज आम्ही ख्रिस्ताच्याद्वारेच परमेश्वराजवळ जाऊ शकतो. आज त्याच्याजवळ जाण्याचे द्वार उघडे आहे. परंतु हे द्वार एक दिवस बंद होणार नाही. परंतु त्यापूर्वीच आम्हाला निर्णय घ्यायचा आहे की आम्ही काय करणार आहोत. आपले जीवन स्वर्गात व्यतीत करणार आहोत किंवा नरकात. निर्णय तुमच्या आणि माझ्या हातात आहे. ख्रिस्तावर विश्वास ठेवून आम्ही स्वर्गामध्ये आपले जीवन व्यतीत करू शकतो. निर्णय आम्हातील प्रत्येकाच्या हातात आहे. परमेश्वर ह्या विषयात आपली मदत करो आणि आपणातील प्रत्येकाला आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं तर आता इथेच थांबूया कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.